ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक पूना आय केअर।
श्रोतेहो नमस्कार, पुन्हा आय केअर प्रस्तुत हेल्दी आईज ह्या कार्यक्रमामध्ये मी आदिती कुलकर्णी तुमच्या सर्वांचे स्वागत करते। श्रोतेहो, डोळ्याच्या विविध समस्या आणि त्यावरची ट्रीटमेंट, उपाययोजना, सर्जरीज या सगळ्याबद्दल माहिती आपण ह्या कार्यक्रमामध्ये करून घेत असतो। ह्यासाठी आजही आपल्याकडे आले आहेत पुन्हा आय केअरचे नेत्रतज्ञ डॉक्टर नितीन कोलते। सर नमस्कार।
नमस्कार
सर। आज आपण मोतीबिंदू हा जो खूप कॉमनली आपल्याला सापडतो की प्रॉब्लेम्स असतात मोतीबिंदूचे, शस्त्रक्रियाही केल्या जातात, ह्यावरच आज आपण बोलणार आहोत। तर सर्वप्रथम आम्हाला सांगा की हा मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय?
मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्याच्या आतमध्ये जे नैसर्गिक भिंग असतं त्याची पारदर्शकता गेली तर त्याला आपण मोतीबिंदू झाला असं म्हणतो। ही जी नॅचरल लेन्स असते ही साधारण प्रोटीन्सनी बनलेली असते आणि त्याचं जर डिनॅच्युरेशन जे म्हणतो आपण प्रोटीन्स किंवा त्याची पारदर्शकता जेव्हा जाते त्यावेळेस मोतीबिंदू झाला असं म्हणतो।
अच्छा, मग आता हा मोतीबिंदू असं म्हणलं जातं जनरली की एक 60 नंतर होतो, पण मला सांगा की ह्याच्या आधी सुद्धा हा उद्भवू शकतो का?
हो हो, आजकाल तर नक्कीच उद्भवू शकतो। 60 नंतर जो होता ते जुन्या काळामध्ये घडणारी गोष्ट होती, कारण त्यावेळेला डायग्नोसिस करण्याचे किंवा निदान करण्याचे एवढे अव्हेन्यूज पण नव्हते। पण आता कसं झालेलं आहे की यूव्ही लाईट आणि ह्याच्यामुळे 40 नंतर सुद्धा मोतीबिंदू येण्याची शक्यता असते।
म्हणजे मी तेच विचारणार होते की कारण काय काय असतात।
मेजर हे एक्सपोजर जे यूव्ही लाईटला होतं किंवा स्क्रीनला होतं ह्याच्याने होण्याची शक्यता असते। आणि काही लहान मुलांमध्ये जन्मजात सुद्धा अनुवंशिक जर काही आईला त्रास असतील तर त्या लोकांना लहानपणात सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो।
लहानपणी सुद्धा
जन्मजात पण असू शकतो।
श्रोते हो, मोतीबिंदू बद्दल अजूनही माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी लक्षात ठेवा डोळ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या, त्याची तपासणी, ट्रीटमेंट आणि सर्व प्रकारच्या सर्जरीज अर्थात शस्त्रक्रिया यासाठी खात्रीशीर नाव म्हणजे पुना आय केअर। तेव्हा आजच संपर्क करा 73501 77 77 9, 73501 77 77 9, 7350177779। डॉक्टर, कॅटरॅक्टमध्ये आपल्याला नेमकं म्हणजे कमी दिसतं असं जे म्हणतात ते नेमकं कमी दिसतं म्हणजे कसं दिसतं आणि त्याची लक्षणं कोणती आहेत?
नाही, लक्षणं म्हणजे ते कुठल्या प्रकारचा तो मोतीबिंदू आहे ह्याच्यावरती थोडंसं ठरतं। ते बऱ्याचशा ह्याच्यामध्ये नजरेची जी आपली क्वालिटी असते ती धूसर होते आणि त्यामुळे इमेजेस ज्या असतात त्या शार्प दिसत नाहीत आपल्याला। दुसरी गोष्ट म्हणजे आजकालचा जो नवीन प्रकार जो मोतीबिंदूचा जो दिसतो आपल्याला की त्याच्यामध्ये समोरून रात्री गाडीचे लाईट आले की त्याचा खूप त्रास होतो, किंवा जर प्रखर उन्हात मध्ये गेलं तर तो उजेड जो असतो तो असह्यसारखा होतो।
अशा प्रकारे दिसण्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात। आता ह्याच अनुषंगाने प्रश्न हाच येतो की मोतीबिंदूचे, कॅटरॅक्टचे काय प्रकार असतात विशिष्ट असे?
प्रकार म्हणजे भिंगाच्या कुठल्या भागात तो मोतीबिंदू आहे त्याच्यावरनं त्याचे प्रकार ठरले जातात। जसं न्यूक्लिअर स्क्लेरोसिस असू शकतो किंवा कॉर्टिकल कॅटरॅक्ट म्हणतात त्याला, तो कुठल्या भागात तो आहे त्याच्यावरनं त्याचा प्रकार ठरतो। आणि अजून एक प्रकार म्हणजे असू शकतो तो म्हणजे जर डोळ्याला मार लागला तर त्याच्यामुळे सुद्धा एक मोतीबिंदू होऊ शकतो।
नक्कीच। श्रोते हो, कॅटरॅक्ट बद्दल मोतीबिंदू बद्दल अजूनही प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यापूर्वी लक्षात ठेवा डोळ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या, त्याची तपासणी, ट्रीटमेंट आणि सर्व प्रकारच्या सर्जरीज म्हणजेच शस्त्रक्रिया यासाठी खात्रीशीर नाव म्हणजे पुना आय केअर। तेव्हा आजच संपर्क करा 73501 77 77 9, 73501 77 77 9, 7350177779। डॉक्टर, कॅटरॅक्टसाठी मोतीबिंदूच्या डायग्नोसिससाठी कळण्यासाठी कोणत्या विशिष्ट चाचण्या असतात?
विशिष्ट चाचण्या म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला कमी दिसत असतो किंवा धुसर दिसत असतो तेव्हा तो पहिल्यांदा आपल्या डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करतो। मग आपण त्याची विजन टेस्टिंग करतो आणि स्लिट लॅम्प किंवा जे आमच्याकडे मशीन असतात त्या मशीनद्वारे त्याची तपासणी करतो आणि मग त्या ह्याचं निदान करतो की समजा त्या भिंगामध्ये जर आपल्याला ट्रान्सपरन्सी गेली असं दिसलं तर आपण त्याला मोतीबिंदू झालं असं म्हणतो। मग त्या डोळ्यात औषध टाकून, भावल्या मोठ्या करून, मागच्या पडद्याची कंडिशन काय आहे वगैरे अशा विविध तपासण्या केल्या जातात।
डॉक्टर, कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया हा एकच उपाय असतो का?
युजुअली शस्त्रक्रिया हा एकच उपाय असतो। कधी कधी एकदम इनिशियल स्टेजेसमध्ये असेल तर थोडासा चष्मा वगैरे बदलून आपण थोडे दिवस ऍडजस्ट करू शकतो, पण अल्टिमेट त्याचा उपाय म्हणजे शस्त्रक्रिया हाच उपाय आहे त्याच्यावर।
नक्कीच। तर श्रोते हो, हे लक्षात ठेवूया आणि लक्षात असू द्यात कोणत्याही प्रकारच्या डोळ्यांच्या समस्या, त्याची तपासणी, ट्रीटमेंट आणि सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या सर्जरीज म्हणजेच शस्त्रक्रिया यासाठी खात्रीशीर नाव म्हणजे पुना आय केअर। तेव्हा आजच संपर्क करा 73501 77 77 9, 73501 77 77 9, 7350177779। तर डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि कॅटरॅक्ट मोतीबिंदू ह्याबद्दल खूप चांगली माहिती दिली, ह्याचा श्रोत्यांना नक्कीच फायदा होईल। तर श्रोते हो, पुन्हा आय केअर प्रस्तुत हेल्दी आईज ह्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर नितीन कोलते यांना भेटूया पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत नमस्कार।
नमस्कार।
या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर।